पहिला इतिहास अध्याय 28। इस्रायलाचे सर्व सरदार म्हणजे वंशावंशाचे सरदार राजाची पाळीपाळीने सेवा करणाऱ्या तुकड्यांचे सरदार होते, तसेच सहस्त्रपती, शतपती, राजा व त्याचे पुत्र यांच्या पश्वादी धनावर देखरेख करणारे सरदार आणि शूरवीर या सर्वास दाविदाने यरुश्लेमास जमविले। मग दाविद राजा उभा राहून म्हणाला, माझे बांधव व माझे प्रजाजन हो, माझे म्हणणे ऐका। परमेश्वराच्या कराराच्या कोशासाठी आणि आपल्या देवाच्या पादासनासाठी एक विश्राम भवन बांधावे असा माझा मानस असून ते बांधण्याची मी तयारी केली होती, परंतु देवाने मला म्हटले, माझ्या नामाप्रित्यर्थ तुला मंदिर बांधावयाचे नाही, कारण तू युद्धप्रिय असून रक्तपात केला आहे। परंतु इस्रायलाचा देव परमेश्वर याने माझ्या वडिलांच्या सर्व घराण्यातून मलाच निवडले आहे। मी इस्रायलावर कायमचा राजा व्हावे म्हणून यहूदाने अग्रणी व्हावे आणि यहूदाच्या घराण्यात माझ्या पित्याचे घराणे प्रमुख व्हावे अशी त्याने निवड केली आणि माझ्या पित्याच्या पुत्रातून मलाच सर्व इस्रायलावर राजा करावे असे त्याच्या मर्जीस आले। परमेश्वराने मला बहुत पुत्र दिले आहेत, त्या सर्वातून इस्रायलावर राज्य करण्यासाठी परमेश्वराच्या राजासनावर बसावे म्हणून त्याने माझा पुत्र सलमोन यास निवडिले आहे। तो मला म्हणाला, तुझा पुत्र सलमोन हा माझे मंदिर व अंगणे बांधील, त्याला मी आपला पुत्र निवडिले आहे व मी त्याचा पिता होईन। तो जर माझ्या आज्ञा व निर्णय हल्लीच्या प्रमाणे निश्चयाने पाळील तर मी त्याचे राज्य निरंतर स्थापिन। तर आता सर्व इस्रायलासमक्ष, परमेश्वराच्या मंडळीसमक्ष, आमच्या देवाच्या विद्यमाने तुमचा देव परमेश्वर याच्या सर्व आज्ञांकडे लक्ष पुरवून त्या पाळा, म्हणजे तुम्ही या उत्तम देशाचे मालक व्हाल व आपल्या मागे आपल्या मुलास हा देश कायमचे वतन ठेवून जाल। हे माझ्या पुत्रा सलमोना, तू आपल्या बापाच्या देवाला ओळख आणि सात्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर। परमेश्वर सर्वांची मने पारखितो आणि त्यात जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या त्या समजतात। तू त्याच्या भजनी लागशील तर तो तुला प्राप्त होईल, पण तू त्याला सोडिले तर तो तुझा कायमचा त्याग करील। संभाळ, पवित्र स्थानाप्रित्यर्थ मंदिर बांधावे म्हणून परमेश्वराने तुला निवडिले आहे, हिम्मत धरून हे कार्य कर। मग दाविदाने आपला पुत्र सलमोन यास मंदिराची ओसरी, कोठड्या, भांडारगृहे व त्यावरील कोठड्या व दयासनाचे स्थान यांचा नमुना दिला। त्याप्रमाणे परमेश्वराच्या मंदिराची अंगणे, चोहोबाजूंच्या कोठड्या, देवमंदिराची भांडारे व समर्पित केलेल्या वस्तूंची भांडारे यांचे जे नमुने दैवी आत्म्याच्या प्रेरणेने त्यास मिळाले होते ते सर्व त्याने त्यास दिले। त्याप्रमाणेच याजक व लेवी यांच्या कार्यक्रमाचा, परमेश्वराच्या मंदिरातील सेवेसंबंधाच्या सर्व कामाचा आणि सेवेसंबंधाच्या सर्व पात्रांचा बेत त्याने त्याला सांगून दिला। सर्व प्रकारची सेवा करण्यासाठी सोन्याची पात्रे करण्यास सोने आणि सर्व प्रकारच्या सेवेसाठी लागणाऱ्या चांदीच्या पात्रांसाठी चांदी त्याने तोलून दिली। सोन्याच्या दीपमाळा व त्यांची सोन्याची चाडी, प्रत्येक दीपमाळ व तिची चाडी यासाठी प्रत्येकाच्या कामाप्रमाणे चांदी तोलून दिली। समर्पित भाकरीच्या प्रत्येक मेजासाठी सोने तोलून दिले, चांदीच्या मेजासाठी चांदी तोलून दिली। शुद्ध सोन्याचे काटे, कटोरे व प्याले व सोन्याच्या प्रत्येक सुरईसाठी सोने, त्याप्रमाणेच चांदीच्या प्रत्येक सुरईसाठी चांदी तोलून दिली। धूपवेदीसाठी गाळलेले सोने तोलून दिले आणि करूब आपले पंख पसरून परमेश्वराच्या कराराचा कोष झाकीत, त्यांच्या रथाच्या नमुन्यासाठी सोने त्याने दिले। परमेश्वराकडून जे काही या नमुन्याप्रमाणे मला कळले ते मी सर्व समजून घेऊन लिहून दिले आहे, असे दाविदाने म्हटले. मग दाविद आपला पुत्र सलमोन यास म्हणाला, हिम्मत बांध, धैर्य धर आणि हे कार्य कर. भिऊ नको, खचू नको, कारण परमेश्वर देव माझा देव तुझ्याबरोबर आहे. परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेचे सर्व काम समाप्त होईपर्यंत तो तुला अंतरणार नाही, तुला सोडणार नाही. पहा, देवाच्या मंदिराच्या सेवेसाठी याजक व लेवी यांचा कार्यक्रम नेमून दिला आहे आणि सर्व प्रकारची सेवा करण्यासाठी हर प्रकारचे काम मनापासून करणारे कुशल पुरुषही तुझ्यापाशी असणार. त्याप्रमाणेच सरदार लोक व सर्व प्रजाजन हे सर्वस्वी तुझ्या हुकमात असणार.